रुपया तोंड कर काळो वीर धावले तुला गडण्याला तुला गडण्याला पाण्यात पेटला जाळ टोंब शंजार झाला कल्लोळ हिंदी जनथान ध्यान पिंजार भडकली आग करी संहार झाले किती पिंजिराक संसार झाले दारूच्या प्यार प्याल्यात आगातो नात पडे कसे भ्रांत हलाहल तुझा म्हणून पिता तुझा सर्प घेऊन निघता मृत्यूला कवटाळून बघता मृत्यूला कवटाळून बघता नाकात प्रथम श्रीमंतरी उद्यान हिन जहरात नाडाया पोर करी पान खेड्यात खेड्यात अंगात अनंग रंगला नेत्रात जादू भरलेला लादूनी मारी मुरत्याला थोडा फाबडा फारून गेला पळी राजा फूटचा हल्ला पडला झाल्या पळी पडला झाल्या अशी आली अक्का बाई ठेवून अवतार अशी आली अक्का बाई ठेवून अवतार तिनं केला व निर्धार करीन देशाचा स्वभाव केला शेतकरी दार थोडा तिच्या प्रेमी रंगला रंगला हो पुत्यात पुरा गुंतलाली पुरा गुंतलाली दारूचा दास पुरा झाला आणला संसाराला भाकरीचा दुकाळ घरी झाला घड नाही पुरत बायकोला पुरबाळ उघडी सडकला स्नान करतो कटार गंगेला चरित्र पोलीस चौकीला यमनाम जप चालला मृत्यूला धाव ऐकला रडारडी माग चालली गेला नरकाला गेला नरकाला धन्य धन्य काँग्रेस सरकार खेर गिल्डर दया सागर फोन करी पांच खर माय बाप दारूचा आला ज्ञान संता गाडली आता बाई अडमा पडी गाडली आता बाई अडमा पडी हो गावामंदी काँग्रेसची सभा आहे सभा समजानी चावून होर जमाव हो काँग्रेस चे लोक आल्यात की तुम्हाला दारूबंदी केल्याबद्दल नेक्स्टार देणार आहे नेक्स्टार दारूचा पवाडा मी म्हणणार आहे ते दारूने ह्या अनर्थ केला वर्णन करीतो श्रवण करा भले भले जन फसले बुडले सेवन करिता ही मजिरा सेवन करिता ही मजिरा सुर असुरांचे संगर चाले देव मधीची दैत्याना राक्षस बोलतो संजीवनी ने उठवी दैत्या पुन्हा पुन्हा उठवी दैत्या पुन्हा पुन्हा दैत्य गुरु घरी कपट मिशाने कशा धाईले देवानी फसला भूतो मदिरा पाले हरि कशाने संजीवनी हरि कशाने संजीवनी अंगा माझी प्रचंड शक्ती सिंहा भारी करा करा अशा नराचा मदिरा पाले घरात झाला पाहतुरा
सुरा या कशाला कथा मांडतो किती हल्लीची तुम्हा पुढे मदिरा रंगी संग झाले धनिकाचा ते बडे बडे धनिकाचा ते बडे बडे त्याचप्रमाणे एका वेळच्या भाकरीसाठी ज्यांना गिरण्या कारखान्यात 12-12 तास राहावं लागतं त्या कामगार वर्गाची तरी काय स्थिती आहे. पगाराचा दिवस आला म्हणजे नवरा संध्याकाळी पैसे घेऊन घरी येईल म्हणून बायको वाट पाहते. कोण काय पगार हाती पडला की नवऱ्यानं गुटख्याची वाट धरली. पैशापरी पैसा जातो शरीराची राख रांगोळी होते आणि साऱ्या कुटुंबाचा सच्चा नाश होतो. अशी ही स्थिती पाहून काँग्रेस सरकारनं कणार्धात दारूबंदीचा कायदा करून या राक्षसीला पार काढून टाकली. अहो काँग्रेस वाला राजा झाला गोर गरिबांचा पालन वाला गोर गरिबांचा पालन वाला झेंडा सजला तीन रंगाचा झेंडा सजला तीन रंगाचा मंत्र गांधीचा हा ऐक्याचा मंत्र गांधीचा ऐक्याचा कारणा झाली मुलकाला मुलकाला गोर गरिबांचा पालन वाला गोर गरिबांचा पालन वाला गोर गरिबांना सुख द्यायला गोर गरिबांना सुख द्यायला काय जमा कुणी कायदा केला काय जमा कुणी कायदा केला दारू बंद केली राजाला राजाला गोर गरिबांचा पालन वाला गोर गरिबांचा पालन वाला काँग्रेस वाला राजा झाला